विविध भारती पुणे, सुरेखा जोशी सादर करत आहे पुणे वृत्तांत. विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्यातील 21 जागांसाठी आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 54.9% मतदान झाल्याची माहिती निवडणूक यंत्रणेकडून देण्यात आली. तत्पूर्वी दुपारी 1 वाजेपर्यंत 29% मतदानाची नोंद झाली होती. विधानसभा निवडणुकीसाठी आज पुणे शहरात सकाळपासून उत्साहात मतदान झालं. रस्त्यांवर तरुण तरुणींकडून हातात फलक घेऊन नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन करण्यात येत होतं. विशेषतः या निवडणुकीत गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मतदान केंद्राची स्थापना केली होती, त्यामुळे अनेक नागरिकांना मतदान करणं सोयीचं झाल्याचं पाहायला मिळालं. दिव्यांगांसहित ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रशासनानं चांगली सोय केलेली असल्यानं अनेकांनी मतदान उत्स्फूर्तपणे केलं. मतदान केंद्रावर राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, स्वयंसेवी संघटना, सामाजिक संस्था, प्रबोधन मंच यांच्या मार्फतही मतदारांना त्यांची नावं शोधून देण्यापासून मतदान केंद्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करण्यात येत होती. परदेशातून खास मतदानासाठी काही नागरिक उत्साहानं आले होते. पुणे शहरात मतदानादरम्यान दिवसभरात कोणतीही अनुचित घटना घडली नाही. मतदान शांततेत पार पडलं. भारताचे पहिले पॅरालिम्पिक पदक विजेते पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित मुरलीकांत पेटकर यांनी पिंपरी चिंचवडमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला. शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये 104 वर्षाच्या आजीनी केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. खडकवासला विधानसभा मतदारसंघात दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही उत्सवात सहभाग नोंदवला. वृद्ध आणि आजारी मतदार आशा कापरे यांनी रुग्णवाहिकेतून येऊन मतदानाचा हक्क बजावला. सर्वच मतदारसंघांमध्ये युवा मतदारांनी पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर कर्तव्याची भावना झळकत होती. मतदानानंतर त्यांनी आपलं छायाचित्र देखील काढून घेतलं. विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकोंडवार यांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांनी 210 कोथरूड विधानसभा मतदारसंघांतर्गत पाषाण इथल्या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला, तसंच तिथले अधिकारी कर्मचारी आणि मतदारांशी संवाद साधला. जिल्हा नियंत्रण कक्षातून डॉ सुहास दिवसे निवडणूक प्रक्रियेवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून लक्ष ठेवून होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांनी आज पिंपरी इथल्या मतदान केंद्रावर जाऊन सपत्नीक मतदान केलं. कसबापेठ विधानसभा मतदारसंघात घोरपडे पेठ इथल्या महात्मा गांधी उर्दू शाळेत एका मातेनं नवजात शिशूसोबत उत्साहानं मतदान केलं. अशा मातांसाठी ठिकठिकाणी पाळणाघराचीही व्यवस्था करण्यात आली होती. कसबापेठ विधानसभा मतदारसंघातच बोरडाळी इथल्या महाराणा प्रताप प्राथमिक विद्यालयात पर्दानशीन मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली होती. पर्दानशीन महिलांनी त्याचा लाभ घेतला. शिवसेनेचे उपनेते मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सहकुटुंब थेरगाव इथं मतदानाचा हक्क बजावला. पुणे जिल्ह्यातल्या 21 विधानसभा मतदारसंघात 8462 मतदान केंद्र होती. राज्यातली ही सर्वाधिक मतदान केंद्र संख्या आहे. जिल्ह्यात 303 उमेदवार रिंगणात आहेत. 60 गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये 126 मतदान केंद्र उभारण्यात आली होती, तर 267 मतदान केंद्र झोपडपट्टी भागात होती. जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 6,63,622 मतदार चिंचवड विधानसभा मतदारसंघात आहेत, तर सर्वात कमी म्हणजे 2,83,635 मतदार कसबापेठ मतदारसंघात आहेत. मुंबई बेंगलोर महामार्गावर आज मोठ्या प्रमाणात मतदारांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. खेड शिवापूर पथकर नाक्याच्या अलीकडे 5 ते 7 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. पुणे आणि परिसरात आज सकाळच्या वेळी चांगली थंडी जाणवली. दिवसा ऊनही होतं. उद्या आकाश निरभ्र राहील. कमाल 31 तर किमान 13 अंश सेल्सिअस तापमानाची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.